नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 10। गेले दोन चैप्टर्स आपण या मनोबोधातील तिसरा श्लोक समजावून घेतोय आणि होपफुली या दोन्ही समर्थांची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्नही करतोय। वी आर ट्राइंग टू पुट इन टू प्रॅक्टिस वॉट इज बीइंग प्रीच्ड हियर। अगदी लवकर उठून आपण स्वामी रामांवर मेडिटेट करायला लागलोय आणि नंतर दिवसभर जास्तीत जास्त नाम घेण्याचा, नामातच राहण्याचा आपण अगदी प्रामाणिक प्रयत्न करतोय। हरिनामाच्या जादूने, स्वामींवर केलेल्या प्रेमपूर्वक भक्तीने गोविंद शास्त्री कसे कृतार्थ झाले, धन्य झाले हे आपण 9व्या चॅप्टरमध्ये पाहिले। अशी किमया आपल्या आयुष्यात घडण्यासाठी स्वामी समर्थांनी जो उपदेश बाळकृष्ण बुवा तळवलकरांना केला होता त्यातील बोध आपल्याला फार उपयोगी पडणार आहे, म्हणून स्वामींची ही लीला आपण या 10व्या चॅप्टर मध्ये ऐकणार आहोत। हे बाळकृष्ण बुवा तळवलकर हे रामदासी होते। एकदा ते अक्कलकोटास आले असताना स्वामी त्यांना त्यांच्या खास युनिक अशा शैलीत एवढंच म्हणाले, राम नामाचे महात्म्य जपून खाबरे, साखरेत पाणी मिसळू नका बरे। या दोनच छोट्याशा वाक्यातून, अगदी नेमक्या अशा शब्दातून स्वामींनी जो बोध बाळकृष्ण बुवा रामदासी यांना केला तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोचला, त्यांनी तो मनात रजिस्टर केला, त्याप्रमाणे ते आयुष्यभर वागले आणि त्यांचे आयुष्य धन्य झाले। हा मनाचा श्लोक जो आपण घेतलाय डिस्कशनला, प्रभाते मनी रामचिंतीत जावा, या श्लोकाचा एसेन्स सार जणू स्वामीने या दोन वाक्यात सांगितलंय। तर परत एकदा आपण हा श्लोक घेऊया।
श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदि बलावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो चितो मानवी धन्य हो तो। श्रीराम।
समर्थ रामदास स्वामींनी कायम आधी केले मग सांगितले। हे महासमर्थ जसे बोलले तसे वागले आणि जसे वागले तसेच बोलले, आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। या उक्तीनुसार आपण या समर्थ चरणांचा कायम स्वरूपी आश्रय घेतलाय। त्यांचं प्रत्येक वचन, त्यांनी आपल्याला करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी आज्ञाच आहे। इट इज अ कमांड फॉर अस। त्यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच आपलं आचरण ठेवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। दिस इज अवर फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी। ज्यांचा जन्मच मुळी घराण्यात निरंतर चाललेल्या राम उपासनेमुळे झाला, ज्यांना फक्त रामनामाचाच छंद होता आणि साऱ्या विश्वाचे कल्याण कसे करता येईल ही एकच चिंता ज्यांना सतत लागून राहिली होती. ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी, सनातन धर्माच्या रक्षणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले, असे हे श्री समर्थ रामदास स्वामी जेव्हा आपल्याला पहाटे रामाचं चिंतन करायला सांगतात, नंतर परत रामाचा जप, नामस्मरण करायला सांगतात आणि सदाचाराने वागायला सांगतात, तेव्हा त्यांना आपल्याकडून कशा टाईपचे चिंतन, नामस्मरण, जप आणि आचरण, बिहेवियर अपेक्षित आहे हे स्वामी समर्थांनी इथे सांगितले आहे. म्हणून ही लीला महत्वाची आहे. स्वामी बाळकृष्ण बुवांना म्हणतात की राम नामाचे महात्म्य जपून खाबरे. एखादी गोष्ट जपून करणे म्हणजे केअरफुली करणे, कॉशियसली करणे. म्हणजे इथे बुवांना आणि पर्यायाने आपल्या सर्वांना स्वामी सांगतायत की जेव्हा तुम्ही रामाचा जप करता, त्याचे नाम घेता, तेव्हा तो राम, त्याचे गुण, त्याचे कर्तृत्व, त्याचे महात्म्य या सगळ्याचे भान ठेवून तुम्ही नाव घ्या. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे हे तळवलकर बुवा रामदासी होते. या संप्रदायाचे उपास्य दैवत आहे मर्यादा पुरुषोत्तम राम, द मॅन ऑफ ऍब्सोल्यूट परफेक्शन. तो राम ज्याने सगुण रूपात वावरत असताना आयुष्यभर स्वधर्माचे, स्वकर्तव्याचे अगदी उत्तम रीत्या, अतिशय काटेकोरपणे आणि वेळ पडल्यास कठोरपणे पालन केले. तो राम जो शीलवान आहे, चारित्र्य संपन्न आहे, अ मॅन ऑफ कॅरेक्टर, जो एक वचनी आहे, एकदा वचन दिले, कमिटमेंट दिली, प्रॉमिस केलं की त्याचं पालन तो करतोच, जो एक बाणी आहे, तो इतका निष्णात असा योद्धा आहे की त्याच्या एका बाणानेच दुष्ट अशा शत्रूचा अंत होतो. पराक्रम, ब्रेवरी, पुरुषार्थ, प्रॉमिस आणि त्याग, सॅक्रिफाईस यांनी ज्याचे आयुष्य उजळून निघाले आहे, तो राम आयुष्यातल्या प्रत्येक रोल मधले ज्याचे वागणे आदर्शच आहे, तो परफेक्ट मुलगा आहे, जीव लावणारा भाऊ आहे, पत्नीशी एकनिष्ठ असणारा प्रेमळ पती आहे, सच्चा मित्र आहे, उदार शत्रू आहे, आयडियल राजा आहे, असा सर्व गुण संपन्न राम, द परफेक्ट आयडियल मॅन, हा समर्थ संप्रदायाचे मुख्य दैवत आहे. शिवाजी राजांचे स्वराज्य राम राज्यासारखे आदर्श राज्य असावे म्हणून समर्थांनी स्वतः या संप्रदायाची स्थापना केली. स्वराज्य प्राप्तीला पोषक असे स्वधर्म जागरणाचे आणि प्रसाराचे कार्य करण्यासाठी निष्ठावान, विरक्त, स्पिरिच्युअली इव्हॉल्ड अशा कार्यकर्त्यांची या संप्रदाया थ्रू समर्थांनी एक फौजच निर्माण केली. या कार्यकर्त्यांना समर्थांनी आपल्या वाङ्मयातून उदंड सूचना दिल्या. आपल्या शिष्यांच्या अंगी कोणते गुण असावेत, त्याने दुर्गुण कसे सांडावेत, त्यांचे आचरण कसे असावे, रामाच्या दासानी देवाची उपासना कशी करावी, लोकसंग्रह कसा करावा, समाजात भक्ती कशी वाढवावी, अशा असंख्य विषयांवर समर्थाने आपल्या शिष्य समुदायाला मार्गदर्शन केले आहे. या स्वामी लीलेतील बाळकृष्ण बुवा रामदासी जेव्हा अक्कलकोटास स्वामी समर्थांच्या दर्शनास आले तेव्हा राम नामाचे महात्म्य जपून खाबरे, साखरेत पाणी मिसळू नका बरे, या दोन वाक्यांचा उच्चार करून स्वामी महाराजांनी त्यांना समर्थांच्या या उपदेशाचीच आठवण करून दिली. अशी व्यक्ती जी स्वतःला रामदासी म्हणून घेते, समर्थ संप्रदाय रेप्रेझेंट करते, त्यांच्याकडून स्वामी समर्थांना परफेक्ट आचरण सदाचारच एक्सपेक्टेड असणार. नीती धर्माचे आचरण अशा लोकांना इज अ मस्ट, कारण लोक लुक अप टू देम, त्यांच्याबद्दल समाजाला प्रचंड आदर असतो. रामाचे, रामदासांचे, रामदासी संप्रदायाचे या सगळ्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचे पवित्र आचरण, त्यांचे उदात्त विचार याची उजळणी करत, म्हणजे परत परत त्यांच्याबद्दल वाचून ऐकून त्यांचे वाङ्मय बोधपर लिखाण कंटिन्युअसली निरंतर वाचनात ठेवून समाजाला सुयोग्य अशा संस्काराच्या शिदोरीचा लाभ होत असतो. आणि ही शिदोरीच, हा अनमोल ठेवाच आदर्श जीवन जगण्याचे त्यांचे खरे भांडवल ठरते, कॅपिटल ठरते. एवढी मोठी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी एका थोर संप्रदायातील फॉलोअर्सवर, शिष्यांवर असते. स्वामी समर्थांनी ही जाणीव रामदासी बुवांना त्यांच्या या बोलण्यातून करून दिली. हे तळवलकर बुवा चरितार्थासाठी, पोटापाण्यासाठी प्रवचने करत असत. रामकथा, रामायण याद्वारे राम नामाचे महात्म्य सांगत असत. आपण नेहमी पाहतो की निरनिराळ्या देवांच्या, सद्गुरूंच्या जयंती, पुण्यतिथी, सप्ताहांना, उत्सवांना लोक अगदी आदरपूर्वक नामवंत अशा पंडितांना, वाचस्पती म्हणजे मास्टर्स ऑफ स्पीच अशा प्रवचनकारांना आपल्या सत्संगात, देवस्थानात प्रवचन कीर्तन करायला अगदी आग्रहाचे आमंत्रण देत असतात. इथे त्यांची अगदी उत्तम सरबराई केली जाते, मान सन्मान केला जातो, हार, तुरे, शाल, श्रीफळ, चांदी सोन्याचे मेमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला जातो. जर का प्रवचनकाराची भक्ती उत्कट नसेल, अध्यात्मातील त्याची बैठक स्थिर नसेल आणि तो विवेक आणि वैराग्य संपन्न नसेल, तर या अशा सोहळ्यांमध्ये त्याच्या अहंकाराला, इगोला चांगलंच खत पाणी मिळू शकतं. आणि प्रसिद्धी, पैसा, नाव, मान सन्मान याच्या हव्यासापोटी राम नामाचं महात्म्य कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, ते डायल्यूट होऊ शकतं. अमृताची गोडी असणार नाव याचे महत्व कमी होऊन भक्तीच्या नावाखाली नको त्या गोष्टींचं स्तोम, इम्पॉर्टन्स वाढू शकतं. हीच वॉर्निंग स्वामी समर्थांनी रामदासी बुवांना दिली. स्वामी समर्थ दोनच वाक्य बोलले, यातून बाळकृष्ण बुवांनी बोध घेतला तो असा, तुम्ही रामदासी आहात, स्वतःतला आत्माराम ओळखण्यासाठी सतत राम नामाचा जप अत्यंत आदराने प्रेमपूर्वक करणे हे तुमचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर जनमानसात राम भक्ती पेरणे आणि ती वाढीस लावणे हेही काम तुम्हाला करावयाचे आहे. व्यासपीठावरून जो प्रवचनकार रामाचे महात्म्य गातो सांगतो त्याचे अंतःकरण शुद्धच हवे, आचरण नीतीचेच हवे, कॅरेक्टर फ्लॉलेसच हवे, तरच जो बोध तो प्रवचनातून करतो तो भाविक श्रोत्यांच्या हृदयाला भिडू शकतो आणि त्यांच्यात हवे तसे परिवर्तन ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते. तर तुम्ही हे ध्यानात ठेवावे. पैशाच्या लोभात, मान सन्मानाच्या डामडौलात, प्रसिद्धीच्या मोहात अडकू नये. मानधनातले जरुरी पुरते पैसे घेऊन उरलेले दान करावे. जिथे लोकात भक्ती आहे पण मानधनासाठी पैसे नाहीत, तिथेही त्यांचा निर्मळ भाव बघून प्रवचन कीर्तन जरूर करावे. अशा रीतीने जनता जनार्दनाला संतुष्ट करावी. मानधन म्हणजे प्रवचनकाराला प्रवचन कीर्तन या भगवत सेवेसाठी जे पैसे लोक आदरपूर्वक अर्पण करतात ते धन. गरजेपुरते हे पैसे स्वतःसाठी ठेवून बाकीच्या द्रव्याचा विनियोग परोपकार, दान धर्म अशा सत्कर्मासाठी जेव्हा हे रामाचे दास करतात, तेव्हा राम नामाची महती, त्याचे महात्म्य नुसत्या प्रवचनातूनच नाही तर या रामदासांच्या वागण्यातूनही झळकायला लागते. आणि हे असे वागणेच या दोन्ही समर्थांना अतिशय आनंद देऊन जाते. स्वामींनी केलेल्या बोधानुसार तळवलकर बुवा वागले आणि राम नामाचे महात्म्य जपून ते नाम घेऊ लागले. आपण तसे घेतो का? स्वामी रामाचे नाम, त्यांचे महात्म्य, त्यांची थोरवी जपून आपण जपतो का? आता मी सपोज शब्द उच्चारला अंबा, तर लगेच आपल्या डोळ्यापुढे परफेक्ट कलर आणि टेक्स्चरचा रसरशीत असा हापूस आंबाच येतो. गावठी आंबा पण आपल्या डोळ्यासमोर येत नाही. पण जर का मी म्हटलं ओम श्री स्वामी समर्थ, तर आपल्या पुढे लगेच स्वामींची मूर्ती येते का? जसे सूर्य बिंब प्रभाती प्रसन्न, तशी स्वामी यांची प्रभाती प्रसन्न. प्रभामंडलांच्या महामंडलात उभे विष्णू रूपीच स्वामी समर्थ. अशी भव्य दिव्य आजानुबाहू मूर्ती जी परमपूज्य नाना करंदीकरांपुढे उभी ठाकली, ती आपल्या नजरेसमोर येते का? स्वामींच्या विशाल अशा कपाळावरची ती केशराची उटी, त्यामध्ये शोभणारा तो कस्तुरीचा टिळा, त्यांच्या गळ्यातली ती तुळशीची माळा, ती स्फटिकाची कंठी, त्या मधला तो गोजिरवाणा रुद्राक्ष, कानातील ती सुंदर मोत्याची कुंडले, हे सगळं आपल्याला नाव घेताना दिसू लागतं का? स्वामींचे ते मनोहर तेजस्वी मुखकमल, त्यांचे ते तीक्ष्ण पण अथांग वात्सल्याने भरलेले कारुण्यपूर्ण असे डोळे, त्यांचा तो गौर वर्ण, गुलाबाच्या फुलांप्रमाणे असलेली त्यांची सुकुमार नाजूक कांती, यावर नाव घेताना आपले चित्त एकाग्र होते का? हे सगळं आपल्याला दिसू लागतं का? नाही असं का? आंबा म्हटलं की आपल्याला डेफिनेटली कावळा आठवत नाही आणि डोळ्यापुढे आंबाच येतो, आणि तो सुद्धा पाहिजे त्या रंगरूपाचा आणि पाहिजे त्या जातीचाच, आणि लगेचच तोंडाला आपल्या पाणीही सुटत. पण ओम श्री स्वामी समर्थ असा जप करताना आपल्या पुढे स्वामींची मूर्तीही येत नाही, डोळ्यातून पाणीही पाझरत नाही, आणि भक्तीने कधी ऊरही भरून येत नाही, कारण तोंडाने उच्चार चालला असतो राम राम स्वामी समर्थ स्वामी समर्थ, पण डोक्यात चिंतन चालू असतं सिनेमातील एखाद्या हिट गाण्याचं, टीव्ही सिरियल मधल्या सासू सुनेच्या भांडणाचं, किंवा एखाद्या दुसऱ्या कपट कारस्थानाचं, एखाद्या ब्रेकिंग न्यूजचं, किंवा युट्यूबवर रिसेंटली व्हायरल झालेल्या एखाद्या व्हिडिओचं. डोक्यात विषयाचं चिंतन चालू असताना, विचार चक्र चालू असताना, फक्त तोंडाने राम नामाचा उच्चार करणे म्हणजे राम नाम स्वामी नाम जे अमृतासमान आहे, साखरेसारखं गोड आहे, त्यात पाणी मिसळल्यासारखे आहे. पानसट किंचित गोड असं पाणी, ज्याला रस ना स्वाद, ज्याने मनाची तृप्तीही होत नाही आणि आत्म्याची तहान तर भागत नाहीच नाही, अशा पद्धतीने घेतलेलं नाव हे नाम न घेतल्यासारखंच आहे. आनंद शांती आणि समाधान यापासून अशा नाम घेण्याने आपण कायम वंचितच राहणार आहोत, हे टाळण्यासाठीच हे दोन महासमर्थ आपल्याला गाईड करतायत, नाम कसे घ्यायचे याचे धडे देतायत. जेव्हा रामदास स्वामी प्रभात समयी रामाचं चिंतन करायला सांगतात, तेव्हा नामावर ऍब्सोल्यूट फोकस, टोटल कॉन्सन्ट्रेशननी, अगदी एकाग्र चित्तानी ते चिंतन, ते नामावर मेडिटेशन त्यांना एक्सपेक्टेड आहे. मनात राम म्हटलं की डोळ्यापुढे रामच उभा राहायला हवा अशी त्यांची अपेक्षा आहे. हेच स्वामी समर्थ पण सांगतायत, रामाचे नाव घेताना भान ठेवा तुम्ही कोणाचे नाव घेताय. क्षुल्लक अशा प्रापंचिक विचारांनी ते नाम डायल्यूट करू नका असं ते सांगतायत. महात्म्य जपा जरा त्या नावाचे असं ते सांगतायत. मग प्रभात समयी उठून असं हे चिंतन कसं करायचं? उठल्यावर तोंड धुवून फ्रेश होऊन आपल्या नेहमीच्या आसनावर नेहमीच्या जागी थोडं शांत स्वस्थ बसायचंय, आणि मग स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी देवा, मी आता तुमचा जप करणार आहे, तर समर्था प्लीज मला 100% कॉन्सन्ट्रेशन द्या. स्वामींना अशी रिक्वेस्ट करून मग डीप ब्रीदिंग सुरू करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचाय आणि दीर्घ श्वास सोडायचाय. श्वास आत घेताना राम नामाला स्वामी नावाला आत घ्यायचा आहे, आणि श्वास बाहेर सोडताना संसारातील सगळे विषय, सगळी कामे, प्रॉब्लेम्स, सगळे विचार, नामा व्यतिरिक्त जे काही, ते सगळं बाहेर टाकायचंय. प्रपंचापासून टोटली आयसोलेट व्हायचंय. असं थोड्या वेळ डीप ब्रीदिंग करायचंय. श्वास आत घेताना राम नामाला, स्वामी नावाला आत घेऊन त्याला आपल्या अणुरेणूत बसवायचंय. आपल्या आत ते नाम स्थापन करायचंय. आपल्या शरीरातील प्रत्येक ॲटम राममय होत आहे, स्वामीमय होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचंय आणि ते एक्सपिरियन्स ही करायचंय. आपल्याला असं खरोखरच वाटलं पाहिजे, असा अनुभव आला पाहिजे की नाम आपल्या आत एस्टॅब्लिश होतंय, स्थिर होतंय. आपल्या आत आता नाम राहायला लागतंय. आत राम आणि बाहेर सर्व प्रपंच. आत स्वामींना घ्यायचंय आणि बाहेर संसाराला टाकायचंय. असं 7-8 राउंड्स करून आपण पूर्णपणे स्वामीमय, राममय होऊन जायचंय आणि नंतर परत नॉर्मल नॅचरल ब्रीदिंग सुरू करायचंय. आणि प्रत्येक श्वासाबरोबर मी शांत होत आहे, मी रिलॅक्स होत आहे, मी जास्तीत जास्त रिलॅक्स होत आहे, मी आता पूर्णपणे रिलॅक्स झाले, असे ऑटो सजेशन्स, स्वयंसूचना स्वतःला देत अगदी रिलॅक्स व्हायचंय. आणि मग असं अगदी मोकळं मोकळं छान वाटत असताना त्या नामावर मेडिटेट करायला सुरू करायचंय. फक्त नामावरच फोकस करायचंय. रोज नित्यनेमाने प्रभात समय मिनिमम अर्धा तास तरी असं मेडिटेशन आपल्याला करायचंच आहे. आणि नंतर दिवस उजाडल्यावर नामाचे महात्म्य जपून, नामातच राहून उत्तमरित्या पण अगदी अलिप्तपणे आपल्याला प्रपंच करायचं आहे. थोडक्यात हे दोन्ही समर्थ आपल्याला सांगतायत की आपल्याला जर का खरोखरच खरी राम भक्ती करायची असेल आणि धन्य व्हायचं असेल, आपल्या आयुष्याचे सार्थक करायचं असेल, तर आपल्याला मनाने चिंतन करायचं आहे फक्त रामाचंच, विचार करायचा आहे तो फक्त रामाचाच, स्वामींचाच, तोंडाने उच्चार करायचा आहे तो राम नामाचाच, स्वामी समर्थांचाच, बोलायचं आहे आणि ऐकायचं आहे रामाबद्दलच, त्याच्या गुणांबद्दल, चारित्र्याबद्दल, शौर्याबद्दल, पराक्रमाबद्दल. आणि आपलं वागणं, आपला आचारही हवा आदर्श, सदाचार, रामासारखाच. राममय होऊन रामभक्ती करणे आणि शेवटी त्याच्याशीच एकरूप होऊन रामरूप होणे म्हणजेच रामाची खरी भक्ती करणे होय. हे असं राममय होण्यासाठी, स्वामी रंगी रंगण्यासाठी आपण स्वामींचीच अगदी कळकळीने प्रार्थना करूया, त्यांना अगदी आर्त अशी विनवणी करूया की हे स्वामी रामा, तुझ्या अनंत अतर्क्य अशा लीलांचे वाचन श्रवण माझ्याकडून नित्य होऊ दे, तुझ्या अतिशय गोड मधुर अशा नामामृताचे रसपान माझ्याकडून अखंड घडू दे, जीवाभावाने मला तुझ्या रंगी रंगू दे, सदा सर्व काळ माझे चित्त तुझ्या ठाई रमू दे, हे स्वामी राया आता वेगळे पण नको, तुझ्यातच मला हरवून जाऊ दे, आपले स्वामी समर्थ परम दयाळू आहेत, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत, विश फुलफिलिंग ट्री समान आहेत, म्हणून ते आपली ही इच्छा पूर्ण करतीलच, आणि मग त्या परमानंदात आपल्या मुखातून शब्द निघतील, मन हो राम रंगी रंगले, मन हो स्वामी रंगी रंगले,
मन हो राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, राम रंगी रंगले, आत्म रंगी रंगले, मन आत्म रंगी रंगले, मन स्वामी रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन स्वामी रंगी रंगले, रंगले स्वामी रंगी रंगले, स्वामी रंगी रंगले, राम रंगी रंगले।
अध्याय 10 समाप्त।
Mm-hmm.